शीर्षक संख्याएं और समय
टीटल Zahlen und Uhrzeit.
हांस घड़ी सीखता है. हांस अपने दादा दादी से मिलने जाता है और उनसे सीखता है कि घड़ी को कैसे पढ़े और महत्वपूर्ण तारीखें कैसे बताएं, जबकि वो खेल खेल में दिन की योजना बनाता है.
Hans lernt die Uhr. Hans besucht seine Großeltern und lernt von ihnen, wie man die Uhr liest und wichtige Daten nennt, während er spielerisch den Tag plant.
घरेलू काम
Hausarbeit.
बड़ा सफाई. लारा और मैक्स अपने माता पिता की वसंत की साफ सफाई में मदद करते हैं और विभिन्न घरेलू वस्तुओं के नाम और कार्य खोजते हैं.
Das große Aufräumen. Lara und Max helfen ihren Eltern beim Frühjahrsputz und entdecken dabei all die Namen und Funktionen verschiedener Haushaltsgegenstände.
रविवार सुबह जल्दी परिवार ने शुरू किया.
Früh am Sonntagmorgen begann die Familie.
लारा ने अपने कमरे से शुरू किया.
Lara fing mit ihrem Zimmer an.
उसे अपने बिस्तर के नीचे एक पुराना खिलौना मिला.
Sie fand ein altes Spielzeug unter ihrem Bett.
Max ne apne pitaji ki living room mein madad ki.
Max half seinem Vater im Wohnzimmer.
Unhone milkar kalin ko saaf kiya.
Zusammen saugten sie den Teppich.
Max ko shelf mein ek purani kitab mili.
Max fand ein altes Buch im Regal.
Usne ise khola aur padhne laga.
Er öffnete es und begann zu lesen.
Lara ki maa rasoi mein kaam kar rahi thi.
Laras Mutter arbeitete in der Küche.
वो बर्तन धो रही थी और स्टॉक को व्यवस्थित कर रही थी.
Sie wusch das Geschirr und sortierte die Vorräte.
उसे कुछ पुरानी कप्स कैन के पीछे मिली.
Sie fand einige alte Tassen hinter der Kanne.
दोपहर में पूरा परिवार थक कर चूर था.
Am Nachmittag war die ganze Familie müde.
लेकिन अब घर साफ और व्यवस्थित था.
Aber das Haus war jetzt sauber und aufgeräumt.
लारा और मैक्स खुश थे कि उन्होंने मदद की.
Lara und Max waren zufrieden, dass sie geholfen hatten.
उन्होंने अपनी दैनिक चीजों के बारे में कई नई बातें सीखी.
Sie lernten viele neue Dinge über ihre täglichen Dinge.
ये सभी के लिए एक अच्छा दिन था.
Es war ein guter Tag für alle.
घरेलू काम
Hausarbeit.
फेलिक्स और भूला हुआ काम. फेलिक्स भूल गया कि उसे हर शनिवार कपड़े धोने होते हैं और वो सीखता है कि घरेलू उपकरणों का उपयोग कैसे करना है, जबकि वो समय के साथ संघर्ष करता है.
Felix und die vergessene Aufgabe. Felix hat vergessen, dass er jeden Samstag Wäsche waschen muss und lernt, wie man die Haushaltsgeräte bedient, während er um die Zeit kämpft.
एक सुंदर शनिवार की सुबह फेलिक्स देर से जागा.
An einem schönen Samstagmorgen wachte Felix spät auf.
Oh nein, उसके कपड़े अभी तक नहीं धुले थे.
Oh nein, seine Wäsche war noch nicht gewaschen.
वो जल्दी से वॉशिंग मशीन की ओर दौड़ा.
Er eilte zur Waschmaschine.
फेलिक्स ने कभी भी वॉशिंग मशीन का उपयोग नहीं किया था.
Felix hatte die Waschmaschine noch nie zuvor benutzt.
उसने निर्देशिका की खोज की.
Er suchte nach der Anleitung.
कुछ कोशिशों के बाद उसने उसे खोज लिया.
Mit etwas Mühe fand er sie.
अब उसे समय पर पहुंचने के लिए जल्दी करना था.
Jetzt musste er schnell sein, um pünktlich zu sein.
फेलिक्स ने अपने कपड़े लिए और उन्हें वॉशिंग मशीन में डाल दिया.
Felix nahm seine Kleidung und legte sie in die Waschmaschine.
उसने मशीन सेट की और स्टार्ट का बटन दबाया.
Er stellte die Maschine ein und drückte auf Start.
अब वो इंतजार करता था.
Nun wartete er.
आखिरकार वॉशिंग मशीन बज गई.
Endlich, die Waschmaschine piepte.
उसने साफ कपड़े बाहर निकाले.
Er nahm die saubere Wäsche heraus.
Felix ne राहत महसूस की.
Felix fühlte sich erleichtert.
वो सफल हो गया था.
Er hatte es geschafft.
अब से फेलिक्स जानता था कि मशीन का उपयोग कैसे करना है.
Von nun an wusste Felix, wie man die Maschine benutzt.
शीर्षक स्कूल और प्रशिक्षण.
Titel Schule und Ausbildung.
विवरण एक नई शुरुआत. लिसा अपनी प्रशिक्षण बढ़ई के रूप में शुरू करती है और चुनौतियों और सफलताओं को खोजती है जो उसकी व्यावसायिक प्रशिक्षण के साथ आती है, जबकि वह तकनीकी शब्दावली और वाक्य सीखती है.
Beschreibung Ein neuer Anfang. Lisa beginnt ihre Ausbildung als Schreinerin und entdeckt die Herausforderungen und Erfolge, die ihre Berufsausbildung mit sich bringt, während sie Fachbegriffe und Sätze lernt.
Lisa अपने पहले दिन व्यावसायिक स्कूल में उत्साहित है.
Lisa ist aufgeregt wegen ihres ersten Tages an der Berufsschule.
वो अपनी कक्षा में नई दोस्त बनाती है.
Sie trifft neue Freundinnen und Freunde in ihrer Klasse.
शिक्षक बताते हैं कि उपकरणों के साथ सुरक्षित रूप से कैसे काम करें.
Der Lehrer erklärt, wie man sicher mit Werkzeugen arbeitet.
Lisa सीखती है कि लकड़ी को सही से माप और काटना कैसे है.
Lisa lernt, wie man Holz richtig misst und schneidet.
दिन के अंत में वो आत्मविश्वासी और संतुष्ट महसूस करती हैं।
Am Ende des Tages fühlt sie sich selbstbewusst und zufrieden.
Lisa हर सुबह समय पर कार्यशाला में आती हैं।
Lisa kommt jeden Morgen pünktlich zur Werkstatt.
विभिन्न मशीनों के साथ काम करने के लिए धैर्य की आवश्यकता है।
Der Umgang mit verschiedenen Maschinen erfordert Geduld.
समय के साथ Lisa हस्तशिल्प में बेहतर होती जाती हैं।
Mit der Zeit wird Lisa immer besser im Handwerk.
एक दिन वो अपना पहला खुद का प्रोजेक्ट बनाती हैं।
Eines Tages erstellt sie ihr erstes eigenes Projekt.
उनकी प्रशिक्षिका Lisa की प्रगति से संतुष्ट हैं।
Ihre Ausbilderin ist mit Lisas Fortschritt zufrieden.
Lisa को उस पर गर्व महसूस होता है, जो उसने हासिल किया है।
Lisa fühlt sich stolz auf das, was sie erreicht hat.
वो जानती है कि उसकी कड़ी मेहनत का फल मिला है।
Sie weiß, dass ihre harte Arbeit sich gelohnt hat.
Lisa भविष्य में और परियोजनाएं लेने की योजना बना रही है।
Lisa plant, in Zukunft weitere Projekte zu übernehmen.
वो आश्वस्त है कि वो अभी भी बहुत कुछ सीखेगी।
Sie ist zuversichtlich, dass sie noch viel lernen wird.
Lisa की प्रशिक्षण की दुनिया में यात्रा अभी शुरू ही हुई है।
Lisas Reise in der Welt der Ausbildung hat gerade erst begonnen.
परिश्रम और उत्साह के साथ Lisa और सीखती और बढ़ती जाएगी।
Mit Fleiß und Enthusiasmus wird Lisa weiter lernen und wachsen.
Magnetation.
Wegbeschreibung.
खोया हुआ पर्यटक याकूब एक पर्यटक की मदद करता है जो शहर में खो गया है और उसे विस्तार से मार्गनिर्देशों और सुझावों के साथ साथ सांस्कृतिक विशेषताओं को समझने में मदद करता है।
Der verlorene Tourist, Jakob hilft einem Touristen, der sich in der Stadt verirrt hat, und gibt ihm detaillierte Wegbeschreibungen und Tipps, während sie kulturelle Besonderheiten entdecken.
भावनाएं और संवेदनाएं
Gefühle und Emotionen
Aurora की आंतरिक दुनिया Aurora अपने जीवन के एक मोड़ के बाद भावनाओं की भूल भुलैया में मार्गदर्शन करती है और नई अभिव्यक्ति से अपने जटिल भावनाओं की व्याख्या करना सीखती है।
Auroras innere Welt Aurora navigiert durch ein Labyrinth von Emotionen nach einem Wendepunkt in ihrem Leben und lernt, ihre komplexen Gefühle mit Hilfe einer neuen Ausdrucksweise zu interpretieren.
एक निर्णायक अनुभव के बाद Aurora अराजक भावनाओं के तूफान के सामने खड़ी थी।
Nach einer entscheidenden Erfahrung stand Aurora vor einem Sturm aus chaotischen Gefühlen.
कुछ समय के लिए वो अपने विचारों में खोई सी महसूस कर रही थी।
Für eine Weile fühlte sie sich verloren in ihren Gedanken.
उसके दिल की उलझन हर गुजरते दिन के साथ बढ़ती जा रही थी।
Die Verwirrung in ihrem Herzen wuchs mit jedem werkehenden Tag.
अंधेरे के बावजूद वो आशा की एक चिंगारी खोज रही थी।
Trotz der Dunkelheit suchte sie nach einem Funken Hoffnung.
अपनी निराशा में उसने शब्दों की शक्ति को खोजने की शुरुआत की।
In ihrer Verzweiflung begann sie, die Kraft der Worte zu entdecken.
उसने अपने भावनाओं को लिखित रूप में व्यक्त करना शुरू किया।
Sie begann, ihre Gefühle durch schriftliches Ausdruck zu entschlüsseln.
शब्द उसके भीतर के तूफानों के लिए एक एनोल्व बन गए।
Die Wörter wurden zu einem Ventil für die Stürme in ihrem Inneren.
जब Aurora ने अपने विचारों को कागज पर उतारा तो उसने शांति पाई।
Aurora fand Frieden, während sie ihre Gedanken auf das Papier brachte.
प्रत्येक शब्द में एक अर्थ था, जिसने उसकी आत्मा को उजागर किया।
Jedes Wort trug eine Bedeutung, die ihre Seele erleuchtete.
शब्दों ने उसकी आंतरिक भूमि की परतों को उजागर किया।
Die Worte entblößten die Schichten ihrer inneren Landschaft.
Aurora की कहानी को कागज पर लाना उसके लिए एक उपचार का रूप बन गया।
Auroras Geschichte auf Papier zu bringen wurde zu einer Form der Heilung.
उसने महसूस किया कि उसकी भावनाओं की यात्रा वास्तव में खुद की खोज थी।
Sie erkannte, dass die Reise durch ihre Emotionen eine Entdeckung ihrer selbst war.
शब्दों के माध्यम से वो अपने वास्तविक आत्मा से जुड़ सकी।
Durch die Worte konnte sie die Verbindung zu ihrem echten Ich herstellen.
भाषा उसके लिए दीपस्तंभ बन गई, जो उसे अंधेरे से बाहर ले गया।
Die Sprache wurde zu ihrem Leuchtturm, der sie durch die Dunkelheit führte.
अपनी भावनाओं का सामना करना उसके लिए एक सशक्तिकरण का स्रोत बन गया।
Die Konfrontation mit ihren Emotionen wurde zu einer Quelle der Ermächtigung.
Besuchen Sie unsere App unter synapsenlingo.de.